नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. राहुरीत सकाळी 9 वाजेपर्यंत 6.42% मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे या पोटनिवडणुका होत असून बारामतीतून सुनेत्रा पवार तर राहुरीतून अक्षय कर्डिले हे मुख्य उमेदवार रिंगणात आहेत. प्रशासनानं मतदानासाठी जय्यत तयारी केली असून बारामतीतील 3,84,000 अधिक मतदारांसाठी 478 केंद्र तर राहुरीतील 3,33,000 मतदारांसाठी 374 मतदान केंद्र उभारली आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी सर्वच केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वेबकास्टिंगच्या माध्यमातून मतदानावर थेट नजर ठेवली जात आहे. तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागांसाठी आणि पश्चिम बंगाल विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठीचं मतदान आज होत आहे. तामिळनाडू विधानसभेच्या सर्व 234 मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान होत असून पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमध्ये 152 मतदारसंघात एकूण 44,376 मतदान केंद्रावर मतदान होत आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत दोन्ही राज्यात सुमारे 17 आणि 18% मतदान झाल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात काल रात्री झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात एका घाटात घडला. यामध्ये ट्रक, ट्रॅक्टर, दोन प्रवासी वाहक, चारचाकी वाहनं अशा 4 वाहनांची एकमेकांना जोरदार धडक झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घाटातून खाली उतरणाऱ्या एका ट्रकचं ब्रेक निकामी झाल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. दरम्यान या भीषण अपघातातील जीवित हानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. आज माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली असून जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2,00,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत दिली जाणार आहे. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात असलेल्या बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे आज सकाळी 6:15 उघडण्यात आले. वैदिक मंत्रोपचार आणि पारंपरिक धार्मिक विधीनंतर हे मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. याप्रसंगी देशभरातून आलेले हजारो भाविक उपस्थित होते. बद्रीनाथचे दरवाजे उघडल्यामुळे आता उत्तराखंडमधील 4 धाम भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी बियाणे आणि रासायनिक खतांचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभागाच्या वतीनं नियोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात दरवर्षी सरासरी 2,23,575 मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर होतो. यंदा कृषी विभागानं शासनाकडे 2,95,050 मेट्रिक टनाची मागणी केली होती. त्यापैकी जवळपास 2,51,900 मेट्रिक टन खतांची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. हवामान. नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात आज आणि उद्या वादळी वारे आणि पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काल वर्धा इथं 44.2° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर आणि परभणी जिल्ह्यात 41° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान जालना जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं असून नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी जिल्ह्यातल्या 55 शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माभात कक्ष सुरू करण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातल्या T20 मालिकेतल्या काल झालेल्या 3 सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा 9 खेळाडू राखून पराभव केला. भारतानं विजयासाठी दिलेल्या 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं 16 षटकं आणि 3 चेंडूमध्ये केवळ 1 खेळाडू गमावून 193 धावा पूर्ण केल्या. या पराभवामुळे 5 सामन्याच्या या मालिकेत भारत आता 0-3 असा पिछाडीवर पडला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं आमचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता. नमस्कार.